चीनी मंडी .com पॉडकास्ट।
झिम्बाब्वे मध्ये साखर उत्पादन वाढण्याची शक्यता। झिम्बाब्वे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष मुजदेई मसुंडा यांनी सांगितले की देशात गेल्या वर्षीच्या 4,41,000 टनच्या तुलनेत या हंगामामध्ये 4,55,000 टन साखर उत्पादन होण्याची आशा साखर उद्योगाला आहे, जे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 3% जास्त आहे। स्थानिक बाजारामध्ये साखरेच्या उपलब्धतेबाबत मसुंडा यांनी ग्राहकांना आश्वासन दिले की साखर उद्योगाकडे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साखर साठा आहे। त्यांना रिटेल विक्रेते आणि ठोक विक्रेत्यांविरोधात साखरेच्या निश्चित किमतीपेक्षा अधिक दराने साखर विक्रीचा आरोप केला आहे। मसुंडा म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे साखर पॅकेजिंग आणि वितरणवर मार्चचा तिसरा आठवडा आणि एप्रिल 2020 पूर्वीच्या आठवड्याचा परिणाम झाला होता। यामुळे देशभरातील प्रमुख ठोक विक्रेते आणि रिटेल विक्रेत्यांना साखर पोहोचवण्यात उशीर झाला। मसुंडा म्हणाले की आम्हाला आमच्या सर्व ग्राहकांना हे सांगण्यात आनंद वाटतो की साखर उद्योगाने यशस्वीपणे आपले परिचालन सुरू ठेवले आहे, परिणामी सर्व बॅकलॉग पूर्ण केला आहे। 2020-21 साखर हंगाम यशस्वीपणे आणि निर्धारित वेळेत सुरू झाला आहे आणि सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत। मसुंडा यांनी ठोक विक्रेते आणि रिटेल विक्रेत्यांना निश्चित केलेल्या किमतीनेच साखर विक्री करण्यास सांगितले आहे।